પ્રિય બંધુ અને ભગિનીનો નમો બુધાય જય ભીમ. So it's good to see that many of you have come back onto the ship of the Dhamma.
तर खूप सारे लोक तुमच्याकडे या धम्माच्या जहाजावर बसण्यासाठी आलेले आहेत हे पाहून खूप आनंद होत आहे.
It's a smaller crew tonight, but I know it's a weekday.
मला माहिती आहे की जहाजावर आलेली ही लोक थोड संख्येने थोडी कमी आहे, परंतु मला माहिती आहे की कामाचा हा दिवस आहे.
But at least many of you want to continue this journey.
परंतु निश्चितच आपणापैकी अनेक लोक हा जो प्रवास आहे तो चालू ठेवू इच्छितात.
I very much like this image of the ship of the Dhamma.
धम्माच्या जहाजाची ही जी प्रतिमा आहे ती मला स्वतःला खूप आवडलेली आहे.
I like it for very personal reasons.
ही विशेषतः मला फार व्यक्तिगत कारणास्तव खूप चांगली वाटलेली आहे.
My father was a captain in the British Navy.
माझे स्वतः वडील जे आहेत ते ब्रिटिश नौदलामध्ये कॅप्टन होते, कप्तान होते.
And when I was a young boy, I wanted to be a captain in the British Navy.
आणि जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मला सुद्धा असं वाटायचं की ब्रिटिश नौदलामध्ये मी सुद्धा कप्तान व्हावं.
And in fact, I was accepted for officer training in the Navy.
आणि
I think people can hear me easily.
ऐकायला का? तर मला सुद्धा एका अर्थाने नौदलामध्ये अशा प्रकारच्या कप्तानाचं प्रशिक्षणासाठी माझा स्वीकार झालेला होता, मला स्वीकारण्यात आलेला होता.
People don't usually complain of not being able to hear me.
खरं तर मला लोकांना मी ऐकू जात नाही याच्याविषयी तक्रार करत नाही लोक.
But anyway, yes, I was going to be an officer in the British Navy.
मी स्वतः ब्रिटिश नौदलामध्ये अधिकारी होणार होतो.
But I decided that that wasn't really what I wanted to do.
परंतु मी असं ठरवलं की खरंतर मला ही गोष्ट करायची नाही.
I wanted to live a more meaningful life.
मला खऱ्या अर्थाने खूप अर्थपूर्ण जीवन जगायचं होतं.
I didn't want to just serve Britain.
केवळ मला ब्रिटनची सेवा करायची नव्हती.
I don't want to just be a British citizen.
मला केवळ ब्रिटिश नागरिकच राहायचं नव्हतं.
I want to be a citizen of the world.
मला खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचा नागरिक व्हायचं होतं.
Yes, I love my country.
निश्चितच मी माझ्या देशावर प्रेम करतो.
But I love India too.
परंतु मी भारतावर सुद्धा प्रेम करतो.
I love the whole world.
संपूर्ण जगच मला आवडतं.
So yes, I eventually became a Buddhist.
आणि मग निश्चितच मी पुढे बौद्ध झालो.
And here I am talking to you today.
आणि मग मी इथे आहे तुमच्यासमोर बोलतो आहे.
But I'm still on a ship.
आणि असं तरी असलं तरी अजूनही मी जहाजावर आहे.
It's not a ship of the British Navy.
आणि हे जहाज हे ब्रिटिश नौदलाचं नाही.
It's the ship of the Dhamma.
हे धम्माचं जहाज आहे.
The Dhamma Nava.
धम्म नाव आहे.
And I'm on that with all my brothers and sisters here.
आणि ह्या नावावर मी माझ्या बंधू आणि भगिनींसोबत आहे.
That ship of the Dhamma was launched by the Buddha 2500 years ago.
2500 वर्षांपूर्वी धम्माची ही नौका जी आहे बुद्धाने उतरवलेली आहे.
Of course we know that it went aground 1000 years ago, went onto the rocks 1000 years ago.
आणि निश्चितच आपल्याला माहित आहे की 1000 वर्षांपूर्वी जरूर ही नौका दगडांवर गेलेली होती.
But then in 1956 the great Dr. Babasaheb Ambedkar relaunched the ship of the Dhamma in India.
आणि पुन्हा 1956 ला बाबासाहेबांनी धम्माची जी नौका आहे पुन्हा एकदा उतरवलेली आहे.
That's why we sail together on the ship of the Dhamma here.
आणि त्यामुळे आपण सर्वजण इथे या धम्म नौकेमध्ये प्रवास करतो आहोत, बंधवतो आहोत तिला.
So we're looking at the vows that Babasaheb recommended to us at the end of his life.
आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाच्या अंतामध्ये ज्या प्रतिज्ञा आपल्यासाठी शिफारस केलेली आहे त्यांची त्यांना आपण बघत आहोत.
We know that the last passages in the Buddha and his Dhamma are concerned with these bodhisattva vows.
आणि भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामधला शेवटचे जे उतारे आहेत ते उतारे आपण बघत आहोत जे प्रतिज्ञांशी संबंधित आहेत.
And we all recited them together tonight.
आणि आजच्या सायंकाळी आपण सर्वांनी एकत्र म्हटलेले आहे.
I hope you knew what you were doing when you recited them.
आणि मला अशी आशा आहे की जेव्हा तुम्ही त्यांना म्हणत होता तेव्हा तुम्ही काय करत होता हे तुम्हाला माहित असेल.
These are very big words.
खरं तर हे फार मोठे मजबूत असे शब्द आहेत.
They're the biggest words you could possibly say.
हे एवढे मोठे शब्द आहेत की जे तुम्ही कदाचितच म्हणू शकता.
They're very serious words indeed.
खरोखरच ते फारच गंभीर असे शब्द आहेत.
And what we're trying to do in these days is to understand those words.
एक प्रकारे आपण ह्या शब्दांना अधिक चांगल्या तऱ्हेने जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
And we're trying to see what it means to live in accordance with them.
आणि त्यांच्यानुसार वागणं म्हणजे नेमकं काय होतं हे पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.
And dear sisters and brothers, it's not at all easy to do that.
आणि म्हणूनच भगिनींनो आणि बंधूंनो ही गोष्ट तेवढी सोपी नाहीये.
We're vowing to do something that's the hardest thing in the world.
आपण अशा गोष्टीची प्रतिज्ञा करत आहोत की जी गोष्ट जगामध्ये सर्वात कठीण आहे.
It's easy to sail across the sea.
खरं तर समुद्रावर पैलतरी जाणं होऊन वल्लभ जाणं सोपं आहे.
It's easy to go to the top of Mount Everest.
आणि एव्हरेस्टच्या अगदी शिखरावर पोहोचणं सुद्धा सोपं आहे.
It's easy to climb deep into a cave.
आणि एखाद्या गुहेमध्ये अतिशय सखोल जाणं खोल जाणं सुद्धा सोपं आहे.
But it's really difficult to fulfill these vows.
परंतु ह्या प्रतिज्ञांची पूर्तता करणं खरोखरच खूप कठीण आहे.
So it's very important that we understand them fully.
आणि म्हणून त्यांना पूर्ण अर्थाने समजून घेणं अतिशय महत्वपूर्ण आहे.
Otherwise we can't complete Dr. Babasaheb Ambedkar's mission.
त्याशिवाय बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते आपण पूर्ण करू शकणार नाही.
So I'm going to look first of all at the first vow.
आणि म्हणूनच पहिल्यांदा मी काय करणार आहे तर पहिली जी प्रतिज्ञा आहे ती आपण पाहणार आहोत.
In a way this is the vow of vows.
आपण असं पण म्हणू शकतो की ही जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञेची प्रतिज्ञा आहे.
All the other vows are really contained in that vow.
आपण असं पण म्हणू शकतो की ह्या प्रतिज्ञेमध्येच बाकीच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या समाविष्ट आहेत.
So if we can really understand this vow, all the others follow.
आणि म्हणूनच हा ही जर प्रतिज्ञा आपण समजू शकलो तर ह्या प्रतिज्ञेसोबत बाकीच्या प्रतिज्ञा आपोआपच येतात.
So what is the vow?
मग ही प्रतिज्ञा काय आहे?
There are beings without limit. Let us take the vow to convey them all across.
तर प्रतिज्ञा अशी आहे की प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असेल ती भवसागर पार नेण्याची.
There are beings without limit.
असीम असे जीवसृष्टी आहे प्राणीमात्रा आहे.
But let's just think about that for a moment. How many of us are there here? Maybe 200?
Huh?
How many are there in Pune and Pimpri? What is it, 2 or 3 million?
Huh?
How many are there in India?
What is it,
1.2 billion? Wow. How many are there in the world? Well, just in the last few months, the 7 billionth child was born on this planet. I don't know whether it was one of your children. But there are now 7 billion men and women on this planet. Now that's a lot of beings. And we've got to carry them all across. You notice that very little word.
तुम्ही तो जो छोटासा शब्द आहे तो लक्षात घ्या. छोटा शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. सर्व
माय फनी ऍक्सेंट ही डझंट अंडरस्टँड माय फनी इंग्लिश ऍक्सेंट. सर्व ओ
तर सर्व लोक जे आहेत तो शब्द.
नॉट आपले लोक.
केवळ आपले लोक नाही
सर्व लोक. We've got to carry sarva log across.
तर आपल्याला सर्व लोकांनाच पैलतरी न्यायचं आहे.
7 billion men and women have to be carried across.
तर 7 billion स्त्री आणि पुरुषांना आपल्याला पलीकडे न्यायचं आहे.
But the text says there are beings without limit.
परंतु इथे हा लेख हा हा ग्रंथ आपल्याला असं लिहितोय की अशा प्रकारचे असीम प्राणी
Even 7 billion is a limited number. It's less than 8 billion. So when Baba Sahib, when the text says limitless beings, beings without limit, it means more than 7 billion.
आणि जेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की प्राणी मात्र अमर्यादित अशा स्वरूपाचे प्राणी मात्र त्याचा अर्थ निश्चितच असा होतो की 7 billion पेक्षा जास्त
And you notice it doesn't say 7 billion men and women.
आणि त्याच्यामध्ये केवळ असं पण लिहिलेलं नाहीये लक्षात येतं आपल्या की केवळ ते स्त्री आणि पुरुष 7 billion असं लिहिलेलं नाही
It says beings without limit.
तिथे लिहिलेलं आहे की सत्व अमर्यादित सत्व
Well, we know on this planet there are many other beings. There are all sorts of animals. Well, apparently we have to carry all those across. That's very difficult to understand how we do that. And according to Buddhist tradition, there are many other kinds of beings.
आणि बौद्ध परंपरेनुसार इतरही प्रकारचे सत्व असलेले आपल्याला पाहायला मिळतात
we think we're the only kinds of consciousness on this planet
कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपणच एका विशिष्ट प्रकारची चेतना किंवा जाणीव ह्या ग्रहावर आहोत
But according to Buddhist tradition there are many other kinds of awareness here on this planet
परंतु बौद्ध परंपरेनुसार असं म्हटलं जातं की ह्या ग्रहावर इतरही प्रकारच्या ज्या काही जागृती आहेत त्या अस्तित्वात आहेत
many of them we can't see
अशा कितीतरी जागृती आहेत की ज्यांना आपण पाहू शकत नाही
Whether you believe this or not, this is what the tradition says.
तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू परंतु परंपरा मात्र ही गोष्ट सांगते
All of these have to be carried across.
आणि या सगळ्यांना पैदरी नेणं गरजेचं आहे
Then you look up into the sky.
त्यानंतर मग तुम्ही आकाशात पाहता
What do you see?
तुम्हाला काय दिसतं
Millions, billions, trillions of stars.
एवढे सगळे जे स्टार आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात खूप स्टार पाहायला
मिळतात स्टार्स विदाउट नंबर
आणि अगदी असंख्य असे तारे तुम्हाला पाहायला मिळतात
यु नो दॅट ऑल द स्टार्स वी कॅन सी आर मेनली विथ इन आवर ओन गॅलेक्सी
आणि आपण जे तारे पाहतो आहोत ते केवळ आपल्या आकाशगंगेपुरतेच मर्यादित तारे पाहतो आहोत
बट देयर आर मेनी अदर गॅलेक्सीज
परंतु इतरही आकाशगंगा आहेत
So why should we believe that we are the only conscious beings on in this life?
आणि म्हणून केवळ असंच का आपण समजावं की केवळ आपणच जागृत असे जीव किंवा जागृत असे जाणीव असलेले लोक आपण ह्या पृथ्वीतलावर आहोत
Surely there are other planets with conscious beings.
आणि निश्चितच इतर ग्रहावर सुद्धा अशा प्रकारची जाणीव असलेले प्राणी असू शकतात
We haven't found them yet, but maybe in time India will send a rocket and find them.
कदाचित अजून ते आपल्याला सापडले नसतील परंतु काळाच्या ओघात भारत एखाद्या रॉकेटवर पाठवेल आणि त्यांना शोधून काढेल
They'll send a dumber rocket.
कदाचित ते dumber rocket पाठवतील
to communicate the dumber to countless beings in space.
आणि ह्या संपूर्ण अवकाशामध्ये अनंत जे सत्व आहेत प्राणी आहेत त्यांना धम्म शिकवण्यासाठी पाठवतील
But maybe somewhere out there in space some creature is giving a dumber talk to other creatures.
आणि कदाचित एखाद्या अवकाशामध्ये असा एखादा प्राणी दुसऱ्या अशा कितीतरी प्राण्यांना धम्म प्रवचन देत असेल
Maybe that other creature has got 3 heads and 17 arms.
आणि कदाचित हा जो प्राणी आहे तिथला त्याला 3 डोके
And maybe somebody's translating.
आणि कोणीतरी तिथे पण भाषांतर करत असेल
Why not? Why shouldn't there be many, many other beings out there in space?
आणि का असू शकत नाही ह्या अवकाशामध्ये इतर जे सत्व आहेत प्राणी आहेत ते का असू शकत नाही
And brothers and sisters, we're taking a vow to carry them all across.
बंधू आणि भगिनींनो आपण ह्या सगळ्यांना पैलतीरी नेण्यासाठी प्रतिज्ञा करत आहोत
नॉट जस्ट सर्व लोक
आपण केवळ सर्व लोकांचा विचार करत
यु नो पीपल विथ सर्टन सरनेम्स एंड सो ऑन
आणि केवळ काहीच विशिष्ट आडनावाच्या लोकांचाच आपण विचार करत नाही
नॉट जस्ट देम
केवळ तेच नाही
Not even just people with other surnames. But all kinds of other creatures on this planet. All kinds of creatures throughout space. We're saying, let us carry them all across. Across what?
मग
What is it that they have to cross? Why do they have to cross it? After a while, why should they want to cross it? I remember Urgyen Sangharakshita telling a very funny story. Do you have Boy Scouts here in India? You know, so that some boys and girls as well, Girl Scouts, they join a troop and they learn some good things. And one of the things they learn is to do good deeds. So one day in a scout troop, the scout master said to the boys, "Okay, this week I want you all to do one really good deed." And it must be a really difficult thing. So at the end of the week, they all came back to the scout meeting. And the scout master said to little Freddy, "What deed have you done?" And he said, "Well, I saw some very poor people, so I collected some money and I bought them some food and some clothes." "Very good, Freddy." And gave him a badge. And then little Johnny came.
Johnny.
You don't know these names. This is Johnny. You don't know Johnny. So the scoutmaster said, "Well, Johnny, what have you done?" So Johnny said, "I saw a really bad road accident." So I rushed up and I helped the people out of the car and I helped them to, I saved their lives. "Very good, Johnny." "There's your badge." So then it came to little Sam. Not Sam who used to work for me, another Sam. So the scoutmaster said to Sam, "What did you do?" So Sam said, "I helped an old lady to cross the road." Said, "Well, good, but that's not very difficult." He said, "Oh yes, it was difficult." So the scoutmaster said, "Why was it difficult?" So little Sam said, "It was difficult because she didn't want to cross." So you can't carry beings across if they don't want to go. So if we want to carry all beings across, they have to want to cross. But most people don't want to cross. They're quite happy how things are. You know, you say to them, "Oh, why don't you come along to the Mahavihara? Why don't you learn to meditate? Why don't you learn about Dhamma?" They say, "Oh, no, sorry, I've got too much to do, I'm very busy, my life is good." Actually, what they probably say, "Yes, I will come," but they never do. So why don't they come? They don't realize the danger they're in. They don't realize the situation that we're all in. That's probably the same for all of us too. We get enough pleasure and enough satisfaction to keep us from really seeing this situation. The Buddhist tradition has many ways of putting this. Says, for instance, you take a razor blade.
Razor blade.
A razor blade for shaving, yes. And you put honey on the razor blade. And you don't see the blade, you don't see the cutting edge, you just see the honey. We're trying to lick the honey off life without seeing the razor blade underneath. There's another story from the Zen tradition. A man is just walking along, and he doesn't see there's a big cliff in front of him. That's the situation we're all in. We don't see there's a big cliff in front of us. And he falls off the cliff. As he's falling, he grabs onto a branch. Underneath his feet, there's nothing. He's just dangling over nothing. And first of all, he looks down. So he hangs on more tightly. Then he sees on the cliff, just above him, a big fat strawberry. So he sees the strawberry, sees the drop underneath him. And of course he falls. We see the strawberry, we don't look at the drop underneath us. You taste the strawberry, it just lasts for a second. Oh, it tastes so sweet, so beautiful. We get such beautiful strawberries in England, much better than you do here. So sweet, so juicy. But how long does that taste last? Just a few seconds. But when you drop forever. There's another analogy that's sometimes given. I know that the favorite Western film of everybody in India is the Titanic. Actually, it's not English, it's American. Although Catherine Zeta-Jones is Welsh. She comes from where I live. But yeah, you know, the Titanic is sailing along. Unsinkable ship, that's what the British claimed. When they built the Titanic, they said this ship can never sink. You all know what happened. It hit an iceberg. So it started to go down. So, what do people do? Some people, they of course rush to get off the boats, onto the boats. But what some people do is they start rearranging the chairs on the deck.
आणि तिथे काय केलं लोकांनी तर त्या डेकवर ज्या खुर्च्या ठेवल्या होत्या त्यांना व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला.
So they can be really comfortable.
आणि जेणेकरून त्यांना अगदी आरामदायी बसता येईल.
As the ship's going down, you're just rearranging the chairs.
आणि जसं ते जहाज खाली जात होतं तस तसं ते खुर्च्या केवळ व्यवस्थित लावत होते.
That's what we're like.
आणि आपण सुद्धा जणू काही तसंच असतो.
The ship is going down, but we're just rearranging the chairs.
आपलं जहाज सुद्धा बुडतं आहे, आपण काय करत आहोत की आपल्या ज्या खुर्च्या आहेत त्यांना पुन्हा व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करत आहोत.
We don't see the real situation that we're in.
आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीची सत्यता आपण पाहत नाही.
So we don't see any need to get out of it.
आणि म्हणूनच त्या परिस्थितीतून बाहेर येणं आपण पाहत नाही.
We don't see how cold the water is, how dangerous the water is.
आपण हे पण पाहत नाही की ते पाणी किती थंड आहे, किती भयंकर आहे.
So we don't see any need to get across it.
आणि म्हणूनच त्याच्या पलीकडे जाण्याची गरज जी आहे ते आपण पाहू शकत नाही.
We don't see the situation that we're in.
आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याला आपण पाहू शकत नाही.
We get just enough of a strawberry not to see the drop underneath our feet. We get enough of the taste of the strawberry.
आपण केवळ स्ट्रॉबेरीची जी पुरेशी चव आहे ती घेण्यामध्येच मशगूल असतो, आपल्या खाली किती खोल दरी आहे ते पाहत नाही.
We get enough of a taste of the honey for us not to see the razor blade.
आणि खरं तर आपण त्या मधुची जी चव आहे ती चाकण्यामध्येच मशगूल असतो, एवढ्या पुरेशा चाकण्यामध्ये मशगूल असतो की आपण त्याची धार बघू शकत नाही.
That's why it's very difficult to get all beings across.
आणि म्हणूनच सर्व सत्वांना पैलतरी नेणं म्हणूनच कठीण आहे.
They don't want to cross.
त्यांना पैलतरी जाण्याची इच्छा नसते.
They believe they're all right.
त्यांना असं वाटतं की ते त्यांचं सगळं व्यवस्थित आहे.
That if we want to get them across, they have to wake up to the reality of our situation.
आणि जर त्यांना खरोखरच पैलतरी जायचं असेल तर आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची सत्यता त्यांना समजली पाहिजे.
The reality of our situation is dukkha.
आणि आपल्या परिस्थितीची सत्यता हीच आहे की दुःख.
This of course is the first noble truth of the Buddha.
आणि बुद्धाच्या आर्य सत्यामधलं हे पहिलं आर्य सत्य आहे.
But what does it mean?
मग याचा अर्थ काय?
Of course it doesn't mean that there isn't honey.
याचा अर्थ असा नाही की तिथे मध नाहीये.
It doesn't mean that there aren't strawberries.
याचा अर्थ असा नाही की तिथे स्ट्रॉबेरी नाहीये.
It doesn't mean that there isn't pleasure in life.
याचा अर्थ असा नाही की जीवनामध्ये काही आनंद नाहीये.
Yes, there is. There's quite a lot of pleasure.
निश्चितच खूप सारा आनंद आहे.
But there's also suffering.
पण त्याचबरोबर दुःख पण आहे.
And traditionally the Buddha analyzes suffering in terms of three kinds.
बुद्धाने पारंपरिक रीत्या दुःख जे आहे तीन प्रकारे विश्लेषित केलेलं आहे.
This is a very important teaching and you should really learn this by heart.
खरं तर ही फारच महत्वपूर्ण अशी शिकवण आहे आणि अगदी हृदयातून तुम्ही ती शिकली पाहिजे.
It requires quite a bit of reflection, quite a bit of observation.
निश्चितच त्याच्यासाठी फार चिंतनाची गरज आहे, काही निरीक्षणाची आवश्यकता आहे.
There are three levels of dukkha.
आपण असं म्हणू शकतो की दुःखाच्या तीन पातळ्या आहेत.
सो द फर्स्ट लेव्हल इज व्हॉट्स कॉल्ड दुःख.
पहिली पातळी जी आहे ज्याला आपण दुःख म्हणतो,
दॅट्स ऍक्च्युअल सफरिंग,
ज्याला आपण प्रत्यक्ष दुःख म्हणतो.
If I were to pinch him, he'd feel suffering.
जर मी चिमटा काढला तर त्यांना निश्चितच दुःख होईल.
But of course, if I stroke him, he'll feel some pleasure.
आणि जर मी त्यांच्या हातावर म्हणजे त्यांना अंगावर हात फिरवला तर त्यांना आनंद होईल.
सो दिस सॉर्ट ऑफ सफरिंग इज अनइक्वल. It's unequally distributed.
आणि अशा प्रकारचे जे काही दुःख आहे ते एक प्रकारे विषमतेने सर्वांसोबत वाटलेलं आहे.
सम पीपल एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ दिस काइंड ऑफ बेसिक सफरिंग.
आणि काही लोकांना हे जे मूलभूत स्वरूपाचं दुःख आहे जास्त प्रमाणात अनुभवावं लागतं, अनुभवायला येतं.
सम पीपल डोंट एक्सपिरियन्स मच.
काही लोकांना याचा जास्त अनुभव येत नाही.
आय हॅव फ्रेंड्स हू आर इन अक्यूट फिजिकल पेन ऑल द टाइम.
माझे काही मित्र आहेत की जे अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदनांमध्ये सातत्याने असतात.
Many, maybe even some of you experience that sort of pain.
कदाचित तुमच्यापैकी काही लोक सुद्धा तशा प्रकारच्या वेदना ज्या आहेत अनुभवत असतील.
I've been very fortunate in my life. I've not had much physical suffering yet.
आतापर्यंत तरी मी फार सौभाग्यशाली आहे की माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारची वेदना मी जास्त अनुभवली नाहीये.
But yes, that is there.
परंतु निश्चितच ही बाब तिथे आहे.
The other day I was gardening.
एका दिवशी मी थोडस बागकाम करत होतो.
इन वेल्स वेअर कॅथरीन झीटा जोन्स कम्स फ्रॉम.
आणि हा कॅथरीन केथर जोन्स विथ जोन्स
कॅथरीन झीटा जोन्स
झीटा जोन्स हा जो आहे ज्या वेल्स मधून आलेला आहे.
शी इज द स्टार ऑफ टायटॅनिक.
वेल आय सॉ द टायटॅनिक वन्स.
एनीवे आय वाज गार्डनिंग अँड आय पिक्ड अप अ रॉक.
आणि मी तिथे या वेल्स मध्ये बागकाम करत होतो आणि एक दगड मी उचलला.
And I dropped it on my finger.
आणि तो दगड माझ्या हातावर पडला.
And I was jumping around and shouting with pain.
आणि वेदनेने मी उड्या मारत होतो, ओरडत होतो.
That's part of life, isn't it?
हा जीवनाचा भाग आहे.
Some people experience it a lot, some people not so much.
काही लोकांना याचा खूप जास्त अनुभव येतो, काही लोक तेवढा अनुभव घेत नाही.
We will all experience some pain.
आपण प्रत्येक जण काही ना काही वेदना अनुभवतो.
And as you get older, inevitably you experience more.
आणि जसे तुम्ही म्हातारे होता, अधिक वयस्क होता, तसं अनिवार्यपणे याचा तुम्ही अधिकाधिक अनुभव घेता.
So the Buddha is saying, well, yes, there may be strawberries, but there's also a drop.
परंतु बुद्ध हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात की स्ट्रॉबेरी पण आहे परंतु खोल पडणं सुद्धा आहे.
There may be honey, but there's also a razor blade.
कदाचित तिथे मध असू शकतो परंतु त्याचबरोबर तीक्ष्ण धार पण आहे.
There may be pleasure, but there's also pain.
कदाचित आनंद असेल, वेदना सुद्धा आहे.
This is actual pain.
यालाच प्रत्यक्ष दुःख म्हणतात.
If you like, physical
प्रत्यक्ष वेदना म्हटलेला आहे, ज्याला तुम्ही शारीरिक वेदना म्हणू शकता.
And you must experience that. If you've got a body, you're going to experience that sometimes.
आणि निश्चितच तुम्हाला तुम्ही याचा अनुभव घेतला असेल, घेता जर तुम्हाला शरीर आहे तर निश्चितच याचा तुम्ही अनुभव घेता.
But the Buddha said there's a deeper aspect to pain.
परंतु बुद्ध म्हणतात की हा वेदनेचं अधिक सखोल असं अंग आहे.
That's more to do with desire.
आणि ही जी बाब ज्या आहे ती आपल्या तृष्णेशी किंवा इच्छेशी तिचा संबंध आहे.
Wanting something and not having it is pain.
अशी गोष्ट जी आपल्याकडे नाही ती तिची इच्छा धरणं ही गोष्ट आपल्याला वेदना देते.
Getting what you don't want is pain.
जी गोष्ट तुम्हाला नकोय ती गोष्ट मिळणं आपल्याला वेदना देते.
Even having what you want is painful because you may lose it.
जी गोष्ट तुमच्याकडे आहे, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती सुद्धा मिळणं दुःखदायक आहे कारण ती तुम्ही घालवू शकता, ती तुमच्यापासून जाऊ शकते.
Even having what you do want can be painful because the cumbrays next door have a bigger one.
आणि जी गोष्ट तुमच्याकडे आहे ती सुद्धा दुःखकारक असते कारण तुमच्याकडे जी आहे तिच्यापेक्षा मोठी बाजूच्या कांबळीकडे आहे.
You know, you've got a 25-inch screen.
तुम्हाला तुमच्याकडे 25 इंचाचा टीव्ही आहे.
And you're so proud of your 25-inch screen.
आणि तुम्हाला तुमच्या 25 इंचाच्या टीव्हीचा फार अभिमान आहे.
What a wonderful screen.
किती मोठा पडदा आहे.
Then you find the people next door have got a 30-inch one.
आणि त्याच्यानंतर तुमच्या शेजाऱ्याकडे लक्षात येतं की त्याच्याकडे 30 इंचाचा टीव्ही आहे.
अरे, what is the use of this? It's too small.
आणि मग तुम्ही विचार करायला लागता की अरे किती छोटा आहे, याचा काही उपयोग नाही आता.
So it's not to do with physical pain, it's to do with mental pain.
आता ही गोष्ट जी आहे ती शारीरिक वेदनेशी संबंधित नाहीये, मानसिक वेदनेशी संबंधित आहे.
You are not getting what you want.
जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला मिळत नाही.
I've talked about this here before.
याच्याविषयी मी याच्या अगोदर पण इथे बोललेलो आहे.
It's really important for us to understand this.
आपल्यासाठी ही गोष्ट समजणं फारच महत्वपूर्ण आहे.
Because the whole of our modern economy is based on making us dissatisfied.
आणि ही संपूर्ण जी काही आधुनिक अर्थव्यवस्था आहे ती एक प्रकारे आपल्याला अधिक अधिक असमाधानी बनवण्यावरच आधारित आहे.
You got a car.
तुमच्याकडे कार आहे.
But next door they got a bigger car.
परंतु तुमच्या शेजाऱ्याकडे त्याच्यापेक्षा मोठी कार आहे.
You've got a house.
तुमच्याकडे घर आहे.
But next door they got a bigger house.
परंतु शेजारी त्याच्यापेक्षा मोठं घर आहे.
And so on.
आणि अशाच प्रकारच्या कितीतरी गोष्टी.
That makes you jealous.
ती गोष्ट तुम्हाला एक प्रकारे तुमच्यामध्ये ईर्ष्या निर्माण करते.
And deliberately the advertising industry is trying to make you feel jealous.
आणि जाहिरातीचा ही जी काही व्यवसाय आहे तो एक प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे ईर्ष्यावान बनवत आहे.
You see that you know the star, the hero, whatever, Shah Rukh Khan or I don't know any others nowadays.
Salman Khan.
Or Katrina Kaif, I don't know. I'm very old-fashioned.
Deepika Padukone.
Who?
Deepika Padukone.
Deepika Padukone. You know, she's got a nice dress. So you want one.
आता ही दीपिका पादुकोण चांगला ड्रेस घालते आणि म्हणून तुम्हाला पण तो पाहिजे.
शाहरुख खान इज गॉट अ नाइस वेस्ट सो यू वांट वन.
आणि त्यांच्याकडे जी बनियन आहे शाहरुखची ती फार चांगली आहे म्हणून तुम्हाला पण ती पाहिजे.
व्हॉटएवर इट इज दे मेक यू फील जेलस, दे मेक यू फील डिससॅटिस्फाइड.
जे काही असेल ती गोष्ट एक प्रकारे तुम्हाला ईर्ष्यावान बनवते, तुम्हाला असमाधानी बनवते.
A lot of the time we're suffering in that sort of way.
आपण खूप वेळा अशा प्रकारच्या दुःखामध्ये असतो.
We want what we don't have.
एक प्रकारे जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपण इच्छितो ती आपण चाहतो.
Oh, we don't want what we've got.
आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे ती आपल्याला नको असते.
Oh, we're afraid we're going to lose what we've got.
आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे ती आपण ती आपल्यापासून जाईल याची आपल्याला भीती असते.
Oh, we're afraid we'll get what we don't want.
आणि त्यामुळे याची सुद्धा भीती असते की जी आपल्याला नकोय तेच आपल्याला मिळेल.
This is the everyday reality of our lives.
आणि आपल्या जीवनाची जणू काही नित्याची सत्यता आहे, दररोजची सत्यता.
Think about it. Look at yourselves. Look at your experience.
याचा खरंच विचार करा, स्वतःकडे पहा, स्वतःच्या अनुभवाकडे पहा.
How often do we just feel completely contented?
किती वेळा तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही पूर्णतः संतुष्ट आहात, समाधानी आहात?
Not very often, I'm afraid, brothers and sisters.
बंधू आणि भगिनींनो, मला चिंता आहे की खूप वेळा आपण अशा प्रकारे संतुष्ट असत नाही.
Always is a sort of itch scratching at us.
प्रत्येक वेळी काही ना काही खाज आपल्याला आपली खाज चालू असते.
Mara is always standing behind us saying, look what they've got, why don't you have that?
आणि प्रत्येक वेळी मार आपल्या मागे थांबून आपल्याला म्हणत असतो की बघ त्यांच्याकडे काय आहे आणि तू का नाही घेतो.
That's the nature of suffering at a deeper level.
आणि एका अर्थाने सखोल अर्थाने दुःख म्हणजे हे आहे.
But we don't notice.
परंतु याकडे आपण लक्ष देत नाही.
Because we get enough pleasure to avoid seeing what's really going on.
एक प्रकारे एवढा पुरेसा आनंद आपल्याला मिळतो की जे काही चाललेलं आहे त्याला आपण पाहू शकत नाही.
Yes, we need a certain amount of material well-being.
निश्चितच काही भौतिक सुख सुविधा आपल्याला हव्या आहेत.
You think of the situation that your ancestors were in.
खरं तर तुम्ही तुमच्या पूर्वजांची जी परिस्थिती होती त्यांचा विचार करू शकता.
Well, Babasaheb said it's very difficult to be happy when you're in poverty.
बाबासाहेब म्हणतात की सुखी राहणं किंवा आनंदी राहणं फार कठीण आहे जर तुम्ही गरिबीत असाल तर.
And it's wonderful that Babasaheb has enabled you and your ancestors and your children to come out of that.
आणि फारच फारच चांगली गोष्ट झाली की बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांना, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना याच्यातून बाहेर येण्यासाठी मदत केली.
But Babasaheb says that it may be difficult to be happy when you're poor, but it doesn't mean that when you're rich you will be happy.
बाबासाहेब म्हणतात की खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हा आनंदी राहणं, सुखी राहणं खूप कठीण आहे, परंतु श्रीमंत झाल्याने सुख येईल असं नाही.
Some of the most unhappy people I know have been crorepati.
आणि मी काही अशा लोकांना, दुःखी लोकांना पाहतोय की जे करोडपती आहेत.
So it's yes, you need a certain amount of material well-being, no doubt.
याच्यामध्ये काही शंका नाही की काही भौतिक सुखसुविधा आपल्याला हव्या आहे, पाहिजे आहे.
And we should never deprive people of the opportunity to gain better material well-being.
आणि खरंच लोकांना आपण अधिक चांगल्या तऱ्हेचं भौतिक सुविधा मिळवण्यापासून कधीही थांबवता कामा नये.
In fact, we need to do more to help people to come out of poverty.
आणि एका अर्थाने तर आपण खरं तर आपण लोकांना अशा प्रकारच्या गरिबीतून बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे.
But we shouldn't think that happiness lies in just having more and more and more.
परंतु याचा आपण विचार करता कामा नये की आनंद जो आहे तो अधिकाधिक अधिकाधिक मिळवण्यावरच अवलंबून असतो असा आपण विचार करता कामा
नये. Because the world is developing, well, you can always have the feeling there is more.
ज्या की जग विकसित होत आहे त्या की आपल्यामध्ये सातत्याने ही भावना असेल की काही ना काही अधिक हवं आहे किंवा काही ना काही अधिक पाहिजे.
And you don't see the inner discontent, you don't see the inner pain.
आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच आपण आतमधली जी असंतुष्टी आहे त्याला पाहू शकत नाही, आतलं जे दुःख आहे त्याला पाहू शकत नाही, आतल्या वेदनेला पाहू शकत नाही.
So you said, no, 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 I don't need to go to learn meditation.
आणि म्हणून तुम्ही म्हणता की मला काही गरज नाही ध्यान शिकायला जाण्याची.
आय डोंट नीड टू गेट ऑन द शिप ऑफ द धम्मा.
मला धम्माच्या नौकेवर आरूढ होण्याची गरज नाही.
इफ आय जस्ट कीप ट्राइंग आय विल गेट मोर.
आणि मी जर प्रयत्न करत राहिलो तर मला अधिकाधिक मिळेल.
अँड दॅट विल मेक मी हॅपी.
आणि त्याच्यातूनच मी सुखी होईल.
अँड यू जस्ट गेट एनफ हनी फ्रॉम द रेझर ब्लेड नॉट टू नोटिस द कट.
आणि म्हणून त्या अगदी ब्लेड धागा ब्लेडवरून तुम्हाला तेवढाच पुरेसा मध मिळतो आणि तुमचं लक्ष त्या धाडेकडे जात नाही.
So the Buddha said we need to look deeply at our desire and how it leads us on.
आणि म्हणूनच बुद्ध असं म्हणतात की आपण फार सखोलतेने आपल्या इच्छांकडे पाहिलं पाहिजे आणि त्या इच्छा आपल्याला कुठे घेऊन जातात त्याकडे पाहिलं पाहिजे.
We need to look at our discontent.
आपण आपल्या असंतुष्टीकडे, असमाधानाकडे पाहिलं पाहिजे.
Not to our inability to just be happy with simple things.
आणि केवळ आपण ज्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दलच आनंदित होता कामा नये.
But the Buddha said this isn't the end of our suffering.
बुद्ध असं म्हणतात की इथेच आपलं दुःख संपत असं नाही.
He said there's a deeper kind of suffering.
त्याहीपेक्षा सखल स्वरूपाची दुःख आहे.
A deeper kind of suffering that is not just to do with having things and ordinary pleasures.
खरं तर जे काही सर्वसामान्य आनंद आहे त्या गोष्टी इच्छिणं किंवा त्या गोष्टींची मागणी करणं याच्यातच दुःख आहे असं नाही.
And that's the suffering, the kind of suffering that I talked about yesterday as Sumedh experiencing.
आणि ह्या प्रकारचं जे दुःख आहे ते मी काल तुम्ही ज्या प्रकारे सुमेध ते अनुभूत होता त्याबद्दल मी काल बोललेलो
आहे. What is the point of all this?
या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे?
I remember this very strongly as a young man.
जेव्हा मी तरुण होतो तेव्हा फार मजबूतीने या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे.
You know, I just told you my father was a captain in the British Navy.
नुकतंच मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश नौदलामध्ये माझे वडील कप्तान होते.
I had a good childhood.
माझं खूप चांगलं बालपण गेलेलं आहे.
I was quite well off. My parents were, they weren't wealthy, they weren't rich, but they had everything we needed.
खरं तर माझे जे आई वडील होते ते फार धनाढ्य होते असं नाही, परंतु त्यांच्याकडे पुरेशा गोष्टी होत्या आणि जीवन माझं चांगलं होतं.
I got a very good education.
माझं चांगलं शिक्षण झालेलं आहे.
But I thought, why am I alive?
परंतु मी विचार करत होतो की मी जिवंत का?
What's the point of being here?
इथे असण्याचा काय अर्थ?
I was brought up as a Christian, of course.
निश्चितच मी ख्रिश्चन म्हणून माझी वाढ झालेली आहे.
But I'm afraid when I dialed GOD, no reply.
आणि मला माहिती आहे की मी जर GOD हे डायल केलं तर मला काहीच उत्तर येणार नाही.
I couldn't really believe in what I've been taught in the church.
खरं तर चर्च मध्ये मला जे शिकवलं जायचं त्याच्यावर मी विश्वास ठेवायचा नाही.
So why am I here?
आणि मग विचार करतो की मी इथे का?
You know, I've got this wonderful human body.
मला एक फार सुंदर असं शरीर दिलेलं आहे.
What for?
कशासाठी?
Is it just to live, to eat, and to die?
हे केवळ खाण्यासाठी आणि मरण्यासाठी दिलेलं आहे का?
What's the point?
काय अर्थ?
So the Buddha said this is the deeper kind of suffering that is in the background for all of us.
आणि बुद्ध म्हणतात की ही अतिशय सखोल स्वरूपाची हे दुःख आहे जे सातत्याने आपल्या अवतीभोवती आपल्या पार्श्वभूमीमध्ये असतं.
What's the purpose of our lives? What's the meaning of our lives?
आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे? आपल्या जीवनाचा उद्देश काय
आहे? Is it just to have a family? Is that all it is?
केवळ एखादा कुटुंब करण्यासाठी तेवढंच पुरेसं आहे का?
Yeah, that's okay, that's good.
ती ठीक गोष्ट आहे, कदाचित चांगली पण गोष्ट.
But if that's all we're for, we're just like animals.
आणि केवळ जर याच गोष्टीसाठी आपण असू तर मग आपण सुद्धा प्राण्यांसारखेच आहोत.
Animals reproduce just like we do.
जसे प्राणी जे आहे प्रजोत्पादन करतात अगदी तसंच आपण सुद्धा करतो.
There's nothing wrong with reproduction. It's a good thing. You can bring children into the world in a good way.
खरं तर अशा प्रकारच्या प्रजोत्पादनामध्ये काही चुकीचं नाहीये. तुम्ही मुलांना ह्या जगामध्ये आणू शकता चांगल्या पद्धतीने.
Is that the whole purpose of life?
परंतु जीवनाचा हा सगळा अर्थ आहे का?
Why have we got this body? Why have we got this intelligence?
हे शरीर का आहे? बुद्धिमत्ता का आहे?
We can think about anything.
आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करू शकतो.
We can ask these big, big questions.
आपण अशा प्रकारचे मोठे मोठे प्रश्न विचारू शकतो.
What for?
कशासाठी?
So the Buddha said there's a deep, deep suffering that we all experience, or rather we all have inside us.
बुद्ध असं म्हणतात की हे सखोल आणि सखोल असं दुःख आहे जे आपण प्रत्येक जण अनुभवतो. एका अर्थाने ते आपल्या आतमध्येच असतं.
And this big question that we have inside us is especially asked by death.
आणि हा जो आपल्या आतमध्ये असणारा प्रश्न आहे तो विशेषतः मृत्यू आपल्याला विचारतो.
द वन थिंग वी ऑल नो इज दॅट वी विल डाय.
एक गोष्ट आपण सगळ्या जणांना माहिती आहे आणि ती म्हणजे आपण मरणार आहोत.
अँड डेथ आस्क्स अस अ बिग क्वेश्चन.
खरं तर मृत्यू आपल्याला फार मोठा प्रश्न विचारतो.
बिकॉज वी आर गोइंग टू डाय वी हॅव टू आस्क व्हाय आर वी अलाइव्ह.
आणि ज्या अर्थी आपण मरणार आहोत त्या अर्थी आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे की आपण जिवंत का आहोत.
व्हॉट्स द पर्पस ऑफ इट?
जिवंत असण्याचा उद्देश काय आहे?
बट द बुद्ध सेड दॅट मोस्ट ऑफ द टाइम वी ट्राय टू इग्नोर डेथ.
बुद्ध म्हणतात की जास्तीत जास्त वेळा आपण मृत्यूला त्याच्याकडे कारणगोळा करण्याचा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.
बट टेकन बाय सरप्राइज व्हेन समबडी डाइज क्लोज टू अस.
आणि म्हणूनच जेव्हा कोणीतरी जवळचा आपला मृत्यू कोणीतरी मरण पावतं तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं.
बट इट्स ऍक्च्युअली अ फॅक्ट.
परंतु ती एक वस्तुस्थिती आहे.
सूनर ऑर लेटर एव्हरी वन ऑफ अस will be gone.
I'm
67 years old now. I know it's coming closer. Inevitably, sometime in the next 20 years or so, maybe sooner, I'll be gone.
आणि कदाचित 20 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा त्याहीपेक्षा अगोदरच्या कालावधीमध्ये मी गेलेला असेल.
It must be.
आणि मी गेलोच पाहिजे.
It has to be like that.
आणि ही गोष्ट अशीच असायला हवी.
So the question is, what am I doing with my life?
आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की मी माझ्या जीवनाशी काय करत आहे.
But most people try to ignore it.
परंतु अधिकाधिक लोक याला टाळण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.
They eat the strawberry.
ते स्ट्रॉबेरी खातात.
They don't see the drop of death beneath them.
आणि परंतु ती जी सखोल दरी आहे ज्याच्याकडून त्यांचा मृत्यू होऊ शकतो ते मात्र बघत नाही.
They lick the honey.
ते जो मध आहे तो चाकतात.
They ignore the razor blade.
परंतु तीक्ष्ण ब्लेड जो आहे त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं.
So if we're going to carry beings across, we've got to wake them up.
आणि म्हणून जर लोकांना आपल्याला पलटून न्यायचं असेल तर त्यांना जागृत करणं आवश्यक आहे.
We've got to wake them up to the reality of our situation.
आणि त्यांना आपल्या परिस्थितीची जी काही सत्यता आहे त्याच्या प्रती जागृत करण्याची गरज आहे.
The reality is that there's pleasure, but there's always pain.
आणि सत्यता हीच आहे की आनंद आहे परंतु त्याचबरोबर नेहमीच दुःख सुद्धा आहे.
The reality is that if we crave, we will suffer.
सत्यता हीच आहे की जर आपण तृष्णेने वागलो तर त्याच्यातून दुःख निर्माण होईल.
द रियालिटी इज दॅट वी विल डाय.
आणि सत्यता हीच आहे की आपण एक दिवस मरू.
इफ वी डोंट मेक आवर लाईव्ह मीनिंगफुल, आवर डेथ विल जस्ट कम अँड आवर लाईफ विल हॅव बीन अ वेस्ट.
आणि जर याबद्दल आपण जागृत होऊ शकलो नाही तर निश्चितच एक दिवस मृत्यू येईल आणि आपलं जीवन केवळ वाया गेलेलं असेल.
सो इफ वी वॉन्ट टू कॅरी ऑल बीइंग्स अक्रॉस, ऑल दीज लिमिटलेस बीइंग्स, they need to wake up to the situation.
आणि म्हणून जर ह्या सगळ्या अमर्याद सत्वांना, प्राण्यांना जर आपल्याला पलीकडे न्यायचं असेल तर त्यांना ह्या सत्यतेबद्दल जागृत करणं आवश्यक आहे.
Now, the sleeping cannot wake the sleeping.
आता जो झोपलेला आहे तो दुसऱ्या झोपलेला जागे करू शकत नाही.
You've got to be awake if you want to wake up the sleeping.
आणि जर झोपलेला तुम्हाला जागे करायचं असेल तर तुम्हाला स्वतः जाग असणं आवश्यक आहे.
यू नो इट समटाइम्स सेड दॅट द बुद्धा इज लाइक बुद्धा डिस्क्राइब्ड हिमसेल्फ इन फॅक्ट इज द एल्डर ब्रदर ऑफ मॅनकाइंड.
बुद्ध स्वतःला या संदर्भात अशा पद्धतीने मानण्याचा प्रयत्न करतात की मनुष्य मात्राचे ते ज्येष्ठ बंधू आहेत.
ही सेड दॅट ही इज द लोक ज्येष्ठ.
ते स्वतःला लोक ज्येष्ठ म्हणतात.
अँड ही सेड इट्स अ बिट अस इफ वी आर ऑल चिकन्स इन एन एग.
ते असं म्हणतात की आपण सर्वजण त्या अंड्यामधले छोट पिल्लू आहोत.
वी जस्ट इनसाइड आवर एग.
आपण त्या अंड्यामध्ये आतमध्ये आहोत.
वी आर व्हेरी हॅपी इनसाइड आवर एग.
आणि आपल्या त्या अंड्यामध्ये कवचामध्ये फार आनंदी आहोत.
व्हेरी कम्फर्टेबल, व्हेरी सेफ.
फारच सुरक्षित आहोत, फारच सुविधाजनक आहोत.
लॉट्स ऑफ लवली एग व्हाईट टू ईट.
एग व्हाईट
अल्बमिन. यू नो देयर इज द फूड इनसाइड द एग.
ओके.
He doesn't know the benefits.
ते अन्नामध्ये जे काही अन्न आहे ते अन्न फार टेस्टी चांगलं आहे.
So we don't want to come out of the egg.
आणि म्हणून त्या अंड्यातून आपण बाहेर येऊ इच्छित नाही.
Actually inside the egg it's a bit cramped.
खरं तर त्या अंड्यामध्ये राहत असताना थोडस असं वाकड झाल्यासारखं आहे.
You can't really move.
तुम्ही हलू शकत नाही.
You can't see the world.
तुम्ही जगाला पाहू शकत नाही.
You're just shut inside the egg.
तुम्ही त्या अंड्यामध्ये जणू काही बंदिस्त आहात.
So the Buddha is like the first one out of the egg.
आणि बुद्ध जणू काही हे अंड्यातून बाहेर येणारे पहिले आहे.
And then he goes round the other eggs and he taps on them.
आणि मग बाहेर आलेले हे बुद्ध प्रत्येक अंड्याकडे जातात आणि त्याच्यावर चोच मारतात.
Break out.
आणि त्यांना म्हणतात की बाहेर या.
Come out.
बाहेर या.
There's a big world out here.
इथे संपूर्ण मोठं जग आहे.
Don't stay inside the egg.
अंड्यामध्येच राहू नका.
So break out.
आणि म्हणून तोडून बाहेर या.
But you can only do that when you're out of the egg yourself.
ही गोष्ट तेव्हाच तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही स्वतः अंड्यातून बाहेर असाल.
One egg can't wake up another egg.
एक अंड दुसऱ्या अंड्याला जागृत करू शकत नाही.
You need a beak to peck on the egg.
तुम्हाला चोच हवी आहे जर अंड्यांवर मारायची असेल तर.
So if we are to carry all beings across, we need to wake them up to the reality of our situation.
आणि म्हणूनच जर लोकांना पहिले तरी न्यायचं असेल तर आपल्याला आपली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल लोकांना जागरूक करणं गरजेचं
आहे.
आणि जर त्यांना खरंच जागा करायचा असेल तर आपल्याला स्वतः जाग होणं गरजेचं.
वी नीड टू रिफ्लेक्ट ऑन द रिअल नेचर ऑफ आवर सिच्युएशन.
आपल्या परिस्थितीचे जे सत्य स्वभाव आहे सत्यता आहे त्याच्याबद्दल आपण जागे झालं पाहिजे.
दिस डजंट मीन बिकमिंग व्हेरी डिप्रेस्ड.
याचा अर्थ असा नाही की आपण निराशेत गेलं पाहिजे.
इट मीन्स सीइंग क्लिअरली व्हॉट इज द ट्रूथ.
याचा अर्थ असा आहे की सत्यता काय आहे त्या सत्यतेला स्पष्टतेने पाहणं.
सीइंग दॅट एव्हरीथिंग इज इम्परमनंट.
प्रत्येक गोष्ट अनित्य आहे हे पाहणं.
एनीथिंग वी हॅव वी मस्ट लूज.
जी काही गोष्ट आपल्याकडे आहे एक दिवस ती आपण घालवणार आहोत जाणार आहोत.
सीइंग दॅट देयर इज नथिंग फिक्स्ड इन लाइफ.
जीवनामध्ये कुठलीही गोष्ट पक्की नाही.
देयर इज नथिंग फिक्स्ड इन मी देयर इज नथिंग फिक्स्ड इन यू.
माझ्या मध्ये सुद्धा काही पक्क नाहीये आणि तुमच्यामध्ये सुद्धा काहीच पक्क नाहीये.
नो आत्मा नो परमनंट सेल्फ.
कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही कुठल्याही प्रकारचा पक्का स्व नाही.
वी नो दॅट वी हॅव टू लीव्ह दॅट.
आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट आपल्याला सोडली पाहिजे.
सो वी नीड टू वेक अप टू द रियालिटी ऑफ आवर सिच्युएशन.
आणि म्हणून आपली जी परिस्थिती आहे त्याच्या सत्यतेबद्दल आपण जाग झालं पाहिजे.
देन वी नीड टू वेक अदर्स अप.
आणि त्यानंतर मग आपण इतरांना जाग केलं पाहिजे.
इफ दे डोंट वेक अप दे वोंट वांट टू गेट ऑन द शिप ऑफ द धम्मा.
आणि जर ते खरंच जागे झाले नाही तर त्यांना मग धम्माच्या जहाजामध्ये यायचं नाहीये.
आय एम हॅपी हियर स्विंग ओव्हर द प्रेसिपिस बिकॉज देयर आर स्ट्रॉबेरीज.
तर ते असं म्हणतात की मी इथे असंच लटकलेला जो आहे तोच आनंदी आहे कारण इथे स्ट्रॉबेरी आहे.
आय एम हॅपी लिकिंग द रेसिपी बिकॉज इट्स हनी.
आणि मी अशा प्रकारचं तीक्ष्ण जे ब्लेड आहे त्याला चाटणंच चांगलं वाटतं मला कारण त्याच्यावर मध आहे.
व्हाय शुड आय गेट ऑन द शिप ऑफ द धम्मा. आय कॅन हॅव सम हॅपीनेस नाउ.
आताच मला काही आनंद मिळू शकतो तर मग मी ह्या धम्माच्या नौकेवर का आरूढ झालं पाहिजे.
सो वी नीड टू वेक अप टू द रियालिटी ऑफ आवर सिच्युएशन अँड वेक अदर्स अप.
आणि म्हणूनच आपण आपल्या परिस्थितीबद्दल स्वतः जागरूक झालं पाहिजे आणि इतरांना सुद्धा जागा केलं पाहिजे.
सो येस वी नीड टू carry all beings across first of all by waking them up.
आणि म्हणूनच सर्व प्राणी मात्रांना त्यांना जाग करून आपण भवसागर पार नेलं पाहिजे.
But there's something a bit strange about this expression carry them across.
खरं तर हे जे वाक्य आहे भवसागर पार नेणं पलीकडे त्यांना नेणं याच्याबद्दल एक विचित्र गोष्ट आहे.
I remember in the religion I was brought up with we prayed to God to come and save us.
आणि मी ज्या धर्मामध्ये वाढलेलो आहे त्याच्यामध्ये हे वाक्य आम्ही म्हणायचो की हे देवा ये आणि आम्हाला वाचव.
The idea was that God would reach down, lift us up and take us to heaven.
आणि कल्पना अशी होती की देव खाली येईल तो आपल्याला उचलेल आणि तो स्वर्गात घेऊन जाईल.
Is that what the vow means?
खरंच ह्या प्रतिज्ञेचा हाच अर्थ आहे का हेच म्हणायचं का प्रतिज्ञेला.
Do we have to do what that Boy Scout does and carry people across even though they don't want to go?
आणि त्या स्काउटच्या मुलाने जे केलेलं आहे सॅमने तसंच आपल्याला करायचं आहे का की ज्याला इच्छा नाहीये पलीकडे जायची त्याला घेऊन जाणं.
यू कांट.
तुम्ही असं करू शकत.
इट वोंट वर्क.
हे असं काम करू शकत.
दे वोंट गो दॅट वे.
त्या पद्धतीने ते जाणार नाही.
यू रिमेंबर व्हॉट बाबासाहेब सेज.
तुम्हाला आठवत असेल की बाबासाहेब काय म्हणाले आहेत.
द बुद्ध इज अ मार्ग दत्ता नॉट ए मोक्ष दत्ता.
बुद्ध स्वतःला मार्गदाता म्हणतात मोक्षदाता म्हणत नाही.
यू कॅन्ट कॅरी पीपल अक्रॉस बाय गिव्हिंग देम मोक्ष.
तुम्ही लोकांना मोक्ष देऊन पलीकडे नेऊ शकत नाही.
अदरवाइज यू कुड ओपन अप अ हॉस्पिटल.
नाहीतर तुम्हाला मग दवाखाना उघडावा लागेल.
मोक्ष हॉस्पिटल
त्याचं नाव असेल.
कम अँड गेट युअर मोक्ष हियर.
या आणि तुमचा मोक्ष मिळवा.
यू कॅन मेक अ लॉट ऑफ मनी दॅट वे.
आणि त्याच्यातून तुम्हाला खूप सारा पैसा मिळेल.
आय एम अफ्रेड इन इंडिया यू कुड प्रॉबब्ली ऍक्च्युअली सेल पीपल पिल्स कॉल्ड मोक्ष.
आणि कदाचित भारतामध्ये त्या गोळ्या तुम्ही विकू शकता ज्याला मोक्ष म्हटलंय.
बट इट वुडंट बी राईट लाईव्हलीहूड.
खरं तर तो मात्र सम्यक आजीविका असणार नाही.
यू कांट गिव्ह पीपल मोक्ष.
तुम्ही लोकांना मोक्ष देऊ शकत नाही.
यू कांट कॅरी पीपल अक्रॉस.
तुम्ही लोकांना पैल तरी नेऊ शकत नाही.
It is very important.
ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे.
They have to cross themselves.
त्यांना स्वतःलाच पैदरी जावं लागेल.
But you can give them the tools to cross.
परंतु तुम्ही त्यांना पैदरी देण्यात जाण्याचं साधन देऊ शकता.
Yes, you wake them up to the reality of the situation.
परिस्थितीची जी सत्यता आहे त्यांच्याप्रती तुम्ही त्यांना जागरूक जागे करता.
And then you show them how they can make their lives meaningful.
आणि त्यानंतर मग तुम्ही त्यांना दाखवता की कशा पद्धतीनं ते त्यांचं जीवन अधिक अर्थपूर्ण करू शकता.
बट इन द एंड दे हॅव टू क्रॉस.
परंतु अंतिमतः त्यांना स्वतःलाच पहिले तरी जावं लागेल.
सो यू शुड बी केअरफुल विथ दीज वर्ड्स carry across.
आणि म्हणूनच पहिले तरी नेन हा जो शब्द आहे त्याच्याबद्दल आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली
पाहिजे. इट डझंट मीन दॅट वी लिटरली पिक देम अप वेदर दे वॉन्ट टू गो ऑर नॉट.
परंतु याचा अर्थ असा नाही शब्दशः की त्यांची इच्छा असं नाही तर नसो त्यांना उचलणं असा त्याचा अर्थ नाही.
इन इंग्लिश वी हॅव एन एक्सप्रेशन.
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे.
वी से दॅट यू कॅन टेक द हॉर्स टू द वॉटर.
म्हण अशी आहे की तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता.
बट यू कॅन्ट मेक हिम ड्रिंक.
परंतु तुम्ही घोड्याला पाणी पेय पाजू शकत नाही.
ही हॅज टू ड्रिंक हिमसेल्फ.
त्याला घोड्याला स्वतःच पाणी प्यावं लागेल.
सो यू कॅन ब्रिंग पीपल टू द धम्म.
तुम्ही लोकांना धर्माकडे आणू शकता.
बट यू कॅन्ट मेक देम प्रॅक्टिस.
परंतु तुम्ही त्यांना सराव करायला लावू शकत नाही.
बट इट्स अ बिग थिंग टू इव्हन show them where the river of the Dhamma is.
Parantu hi sudha far mothi goshta ahe ki dhammaache nadi kuti ahe he dakhavne sudha.
Then it's up to them.
Ani ma tyanantar tyancha hatat ahe ki kay karayche.
So what we're saying when we say carry them across, we're saying tell them the reality of this life.
आणि म्हणून जेव्हा आपण असं म्हणतो की त्यांना आपण पहिले तरी नेणार आहोत त्याचा अर्थ असा होतो की ह्या जगाची ह्या परिस्थितीची सत्यता आपण त्यांना सांगतो.
Remind them that though there is happiness in life, there's also pain.
तुम्ही याची आठवण करून देता की जरी जीवनामध्ये आनंद असला तरी देखील दुःख सुद्धा आहे.
Tell them that they create that pain by their own longing.
आणि तुम्ही त्यांना हे सांगता की हे जे दुःख आहे अशा प्रकारच्या त्यांच्या तृष्णेने इच्छेने ते निर्माण झालेलं आहे.
Tell them that deep meaning is the only thing that will give them satisfaction.
आणि त्यांना हे तुम्ही सांगता की केवळ सखोल गोष्टच त्यांच्या जीवनाला अर्थ देणार आहे.
And then show them how they can make their lives meaningful.
आणि त्यानंतर तुम्ही हे दाखवता की कशा पद्धतीने ते त्यांचं जीवन अर्थपूर्ण बनवू शकता.
Of course we're going to look tomorrow at what that really means.
आणि खरंच याचा अर्थ काय होतो ही गोष्ट उद्या अधिक आपण पाहणार आहोत.
But this is what it means to carry them across.
परंतु यांना पहिले तरी नेण्याचा हाच अर्थ आहे.
But there's one more thing I want to explore. This is very important.
आणखी एक गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. फारच महत्वपूर्ण आहे.
The vow says we take the vow to carry them across.
इथे प्रतिज्ञा अशी सांगते की आम्ही त्यांना पहिले तरी नेण्याची भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा करत आहोत.
We stand there and say I will carry all beings across the ocean.
आपण असं म्हणतो प्रतिज्ञा करतो की मी सर्व प्राणी मात्रांना पहिले तरी नेण्याचा प्रयत्न करेल.
मी बाय मायसेल्फ.
मी स्वतः.
There are an awful lot of beings. There's only one me.
एवढे सगळे लोक आहेत आणि मी केवळ एकटाच आहे.
Can I really carry all beings across?
खरंच मी एकटा त्या सर्वांना पहिले तरी नेऊ शकतो का?
Even if all of us work together, could we really carry all beings across?
आणि आपण सगळे जरी एकत्र आलो तरी देखील सगळ्या प्राणी मात्रांना आपण पहिले तरी नेऊ शकतो का?
It's impossible.
अशक्य.
There are limitless beings.
अमर्याद असे सत्व आहे.
I can't carry them all across.
मी सुद्धा त्यांना पहिले तरी नेऊ शकत नाही.
You can't carry them all across.
तुम्ही त्यांना सगळ्यांना पहिले तरी नेऊ शकत नाही.
Even working together we can only do a certain amount.
एकत्र काम करून केवळ आपण थोडंसंच काही करू शकतो.
We need something bigger than us.
आणि म्हणूनच आपल्यापेक्षा काहीतरी मोठं पाहिजे.
And this is very difficult to get hold of.
आणि ह्या गोष्टीला समजणं फार कठीण आहे.
I was thinking about this last night.
खर तर या गोष्टीविषयी मी काल रात्री विचार करत होतो.
Because we had a wonderful atmosphere in here.
काल संध्याकाळी फारच चांगलं असं वातावरण इथे होतं.
And I noticed that coming about as soon as I started talking about Babasaheb.
जसं मी बाबासाहेबांबद्दल बोलायला सुरुवात केली तसं ते वातावरण निर्माण झालं.
That's the wonderful thing about talking here in India.
आणि हीच गोष्ट भारतामध्ये अशा प्रकारे बोलणं फारच रोचक आहे, फारच चांगली आहे.
You just need to say the word Babasaheb.
तुम्हाला केवळ एकच शब्द उच्चारण्याची आवश्यकता आहे बाबासाहेब.
And immediately everybody's inspired.
आणि केवळ त्या शब्दाने प्रत्येक जण प्रेरित होतो.
I could just spend one hour saying बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब.
आणि मी संपूर्ण तासभर केवळ बाबासाहेब 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 म्हणण्यात घालू
शकतो. You'll be so inspired.
आणि तुम्ही सगळेजण फार प्रेरित व्हाल.
So why is that?
का असं?
Well, because बाबासाहेब brought something to life.
कारण बाबा साहेब ह्या जीवनामध्ये काहीतरी घेऊन येतात.
इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन टू पीपल.
खरं तर ही गोष्ट लोकांना विश्लेषण करून सांगणं फार कठीण आहे.
बट आय एम शुअर यू ऑल नो व्हॉट आय मीन.
परंतु मला खात्री आहे की मी जे काही म्हणत आहे ते तुम्हाला समजलं असेल.
आय रिमेंबर व्हेन आय केम आउट हियर फर्स्ट इन 1985.
मला आठवतंय की जेव्हा पहिल्यांदा मी 1985 ला इथे आलेलो होतो.
आय केम ऑन द 6th ऑफ डिसेंबर.
मी 6 डिसेंबरला इथे आलेलो होतो.
अँड आय केम स्ट्रेट टू द स्टॅच्यू ऑफ बाबासाहेब इन द सेंटर ऑफ पुणे.
आणि त्यावेळेस सरळ मला पुण्याच्या मध्य ठिकाणी जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथे नेण्यात आलं.
अँड डॉमिचारी लोकमित्र वॉज गिव्हिंग अ टॉक.
आणि तिथे धर्मचारी लोकमित्र प्रवचन देत होते.
अ व्हेरी गुड टॉक इनडीड.
आणि फारच चांगलं असं प्रवचन होतं.
बट व्हाइल ही वाज टॉकिंग आय सो अवेअर ऑफ बाबासाहेब स्टँडिंग देयर.
आणि जेव्हा ते प्रवचन देत होते तेव्हा मी बाबासाहेब तिथे जे उभे आहेत त्यांच्याबद्दल फार जागृत होतो.
द ओनली वे आय कॅन एक्सप्लेन इट इज टू से आय फेल्ट हिज प्रेझन्स.
आणि ह्या गोष्टीला केवळ याच पद्धतीनं मी व्यक्त करू शकतो की जरूर काही मी त्यांचं अस्तित्व जे आहे ते अनुभव करत होतो.
हिज प्रेझन्स इन द माइंड्स of the people who were listening.
जे लोक तिथे ऐकत होते त्यांच्या मनामध्ये जणू काही त्यांचं अस्तित्व मी अनुभवत होतो.
Just as last night when I talked about Babasaheb, I saw him alive in your minds, in your hearts.
जसं अगदी काल संध्याकाळी बोलताना तुमच्या मनामध्ये बाबासाहेब जसे जिवंत होते अगदी त्याच प्रकारे.
You are carried by that influence of Babasaheb.
आणि बाबासाहेबांचा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावाने तुम्ही पुढे जात आहात, वाहत आहात.
Great beings like that, that they create something that goes beyond them.
आणि अशा सारखे महान सत्व जे असतात ते असं काहीतरी निर्माण करतात की जी गोष्ट त्यांच्या पलीकडे जाते.
They themselves seem to be tuned in to something that's more than just them.
आणि ते एक प्रकारे स्वतःला अशा एखाद्या गोष्टीशी जुळवून घेतात की जी गोष्ट ते जे स्वतः आहे त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे, पलीकडची आहे.
हाऊ कुड बाबासाहेब डू व्हॉट ही डिड?
बाबासाहेबांनी जे केलं ते कसं करू शकले?
हाऊ कुड ही डू इट? इट्स इम्पॉसिबल.
ते जे करू शकलेले आहे ते अशक्यप्राय आहे.
यस, ही वॉज अ व्हेरी ब्रिलियंट मॅन, नो डाऊट.
ते अतिशय बुद्धिमान व्यक्ती होते याच्यामध्ये काही संशय नाही.
बट लुक एट द ह्यूज इम्पॅक्ट हीज हॅड ऑन इंडिया.
भारतावर त्यांनी जो परिणाम केलेला आहे किती मोठा आहे ते पहा.
जस्ट वन मॅन.
केवळ एकच व्यक्ती.
वेल, ही मस्ट हॅव हॅड समथिंग गोइंग ऑन एज इट वर इनसाइड हिम दॅट वॉज मोर दॅन जस्ट हिज आय.
आणि अशी कुठली तरी गोष्ट त्यांच्या आतमध्ये चालू असणार आहे जी केवळ मी पेक्षा कितीतरी वेगळी असणार आहे, मोठी असणार.
आय एम नॉट टॉकिंग अबाउट सम गॉड ऑर स्पिरिट ऑर एनीथिंग लाइक दॅट. नन ऑफ दॅट नॉनसेन्स.
इथे कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या देवाचा, भूतांचा किंवा अशा प्रकारच्या मूर्खपणाची गोष्ट मी करत नाहीये.
बट इट्स एज इफ बाबासाहेब्स कॉन्शियसनेस वॉज मोर दॅन जस्ट आय.
जणू काही इथे बाबासाहेबांची जी काही चेतना आहे, जागृती जी आहे ती केवळ मीच्या पलीकडे आहे, मोठी आहे.
इट्स एज इफ बाबासाहेब वॉज लिव्हिंग टू सर्व others.
जणू काही बाबासाहेब इतरांची सेवा करण्यासाठी जगत आहे.
He was inspired by a state of mind, by a state of consciousness that was more than I.
जणू काही ते अशा प्रकारच्या जाणीवेने प्रेरित आहेत, अशा प्रकारच्या मनाने प्रेरित आहेत की जे मन केवळ मी पेक्षा वेगळं आहे.
That is what carries us across.
आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला पहिलीतरी घेऊन जाते.
I experienced that in my own teacher, Sangrakshita.
ही गोष्ट मी माझे जे गुरु आहेत संरक्षित त्यांच्यामध्ये सुद्धा अनुभवतो.
Our teacher, the founder of Triratna community.
खरं तर ते आपले गुरु आहेत, त्रिरत्न संघाचे ते संस्थापक आहेत.
Yes, he's an ordinary human being.
खरं तर ते सर्वसाधारण मनुष्य प्राणी आहेत.
But he's in contact with a state of mind that is beyond I.
परंतु ते अशा प्रकारच्या मनाच्या संपर्कात आहेत जे मन मी ज्या पलीकडे आहे.
द बुद्ध, ही वॉज बियॉन्ड हिम जस्ट आय.
बुद्ध स्वतः ह्या मीच्या पलीकडे होते.
ही सेड आफ्टर हिज एनलाइटनमेंट, लेट मी सर्व द धम्म.
त्यांच्या बुद्धत्व प्राप्तीनंतर ते असं म्हणाले की मला धम्माची सेवा करू द्या.
लेट मी लिव्ह रिलायिंग ऑन अँड सर्व्हिंग द धम्म.
रिलायिंग. ते असं म्हणाले की मला धम्मावर माझी श्रद्धा ठेवू द्या आणि आणि धम्माची मला सेवा करू द्या.
सो ही लिव्ड टू सर्व द ट्रूथ.
आणि एक प्रकारे सत्याची सेवा करण्यासाठीच ते जगले.
द ट्रूथ इज अ लिव्हिंग रियालिटी.
सत्य जे आहे ते जिवंत अशी सत्यता आहे.
द धम्म इज अ लिव्हिंग फोर्स.
धम्म हे जिवंत अशी शक्ती आहे.
It's that that we need if we are to carry all beings across.
आणि म्हणून जर सर्व सत्वांना आपल्याला पहिलीतरी न्यायचं असेल तर या गोष्टीची आपल्याला गरज आहे.
We have to let go of ourselves.
आपल्या स्वतःला आपला स्व जो आहे तो सोडला पाहिजे.
We have to put our own energies at the service of the Dhamma.
आपल्या संपूर्ण शक्ती ज्या आहेत त्या धर्माच्या सेवेसाठी लावल्या पाहिजे.
We have to set aside our own pride.
आपला स्वतःचा जो मान आहे अभिमान आहे तो आपण बाजूला ठेवला पाहिजे.
We have to stop boasting. I did this. I'm good at that.
आपण अशा प्रकारे स्वतःला सांगणं थांबवलं पाहिजे की मी याच्यात चांगला आहे, मी हे केलेला.
You're just contributing what you've got to the service of the Dhamma.
तुमच्याकडे जे आहे ते धम्माच्या सेवेसाठी जणू काही तुम्ही केवळ त्याचं योगदान करत
आहात. I'm giving a talk.
मी प्रवचन देत आहे.
यशसागर is translating.
यशसागर भाषांतर करत आहे.
You're all listening.
तुम्ही सगळेजण ऐकत आहात.
We're all contributing to this experience.
आणि ह्या सगळ्या अनुभवामध्ये जणू काही आपण आपलं योगदान देत आहोत.
It's not mine, it's not यशसागर, it's not yours.
हे माझं नाहीये, यशसागरांचं नाहीये, तुमचं सुद्धा नाहीये.
The Dhamma is coming to life amongst us.
आपल्या आपल्या मध्येच धम्म जणू काही जिवंत होत आहे.
I'm just trying to serve the Dhamma as best I can.
ज्या अधिक चांगल्या पद्धतीने मला धम्माची सेवा करता येईल तेवढंच मी करण्याचा प्रयत्न करत आहे.
माय जॉब इज टू गेट आउट ऑफ द वे ऑफ द धम्म.
माझं काम हे आहे की धम्माच्या आड येण्यापासून बाजूला होणं.
As soon as I say, oh, I'm a very good speaker.
जसं मी म्हणेन की मी फार चांगला वक्ता आहे.
I get in the way of the Dhamma.
मग त्याच वेळेस मी धम्माच्या आड येतो.
That's why in the Bodhisattva precepts it said you should not praise yourself.
आणि म्हणूनच बोधिसत्वांच्या प्रतिज्ञेमध्ये असं म्हटलं जातं की स्वतःची प्रशंसा करू नका.
आय मेक माय कॉन्ट्रीब्युशन.
मी माझं स्वतःचं योगदान देतो.
यशसागर मेक्स हिज कॉन्ट्रीब्युशन.
यशसागर त्यांचं योगदान देत आहे.
यू मेक युअर कॉन्ट्रीब्युशन.
तुम्ही तुमचं योगदान देता.
व्हॉट कम्स इन टू बीइंग अमंगस्ट अस इज मोर दॅन मी ओर यू ओर इवन यशसागर.
आणि म्हणून जे काही अस्तित्वात येतं ते जे अस्तित्वात आलेलं आहे ते माझ्या पलीकडे आहे, यशसागरांच्या पलीकडे आहे, तुमच्या पलीकडे आहे.
इफ वी आर टू कॅरी ऑल बीइंग्स अक्रॉस इट कॅनॉट बी मी दॅट कॅरीज देम अक्रॉस.
आणि म्हणून जर सत्वांना आपल्याला पलीकडे घेऊन जायचं असेल तर तो मी असू शकत नाही जो त्यांना पलीकडे नेतो.
इट कॅनॉट बी यशसागर दॅट कॅरीज देम अक्रॉस.
ते यशसागर असू शकत नाही जे त्यांना पलीकडे नेत.
ओ गुणमेघर एनीबॉडी
किंवा गुणमेघा असू शकत नाही किंवा कोणीही असू शकत.
वी ऑल हॅव टू सर्व समथिंग ग्रेटर दॅन आवरसेल्व्स.
आणि म्हणून
सर्व समथिंग ग्रेटर दॅन आवरसेल्व्स.
आणि जे आपल्यापेक्षा जे मोठं आहे त्याच्यासाठी त्याची आपण सेवा केली पाहिजे.
अँड गेट आउट ऑफ द वे.
आणि त्याच्या आड जे येणं आहे त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे.
व्हॉट स्टॉप्स अस कॅरिंग ऑल बीइंग्स अक्रॉस इज आय.
खरं तर आपल्याला पलीकडे जाण्यापासून काय थांबवतं तर हा मी जो आहे तो आपल्याला थांबवतो.
आय कॅरी देम अक्रॉस.
मी असा विचार करतो की मी त्यांना पैलगिरी नेतो.
अ सून अस यू से दॅट युअर बॅक.
आणि जसं तुम्ही हे म्हणतात तुम्ही मागे गेलेले असता.
वी जस्ट ट्राय टू सर्व समथिंग ग्रेटर दॅन आवरसेल्व्स.
आणि जी गोष्ट आपल्यापेक्षा मोठी आहे त्याची केवळ आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
दॅट्स व्हॉट यू सी विथ बाबासाहेब.
आणि हीच गोष्ट आपण बाबासाहेबांच्या बाबतीत पाहू शकतो.
यू डोंट गेट इन बोस्टिंग.
एक प्रकारे त्यांना कधीही अशा प्रकारे स्वतःची स्तुती केलेला आपण पाहायला मिळत नाही.
ही इज अ व्हेरी गिफ्टेड मॅन.
त्यांच्याकडे खूप साऱ्या देणग्या होत्या.
ही डिडंट इवन लाइक पीपल प्रेजिंग हिम.
त्यांना लोकांनी त्यांची प्रशंसा करावी ही गोष्ट सुद्धा आवडत नव्हती.
पीपल यूज टू ट्राय टू गार्लंड हिम अँड टच हिज फीट. ही ट्राय टू स्टॉप देम.
लोकांना हार घालायचे, त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करायचे, पण त्यांना थांबवायचे.
बिकॉज ही सो दॅट व्हेन दे डिड दॅट they put him into a godlike position.
कारण त्यांना माहित होतं की लोक जेव्हा असं करतात तेव्हा जणू काही लोक त्यांना देव बनवतात.
But when they do that they can't cross.
आणि जर अशा प्रकारे त्यांनी केलं, त्यांना देव बनवलं, तर ते म्हणून पलीकडे जाऊ शकत नाही.
So if we are to carry people across we need to get out of the way.
आणि म्हणून लोकांना जर आपल्याला पलीकडे न्यायचं असेल तर आपल्याला आडव्या रस्त्यातून बाजूला व्हावं लागेल.
We need to be a team.
आपल्याला एक चमू बनावा लागेल.
अ बिग बिग टीम.
एक मोठा चमू बनावा
लागेल. अ टीम ऑफ क्रोस अँड क्रोस ऑफ पीपल.
आणि कोट्यावधी लोकांचा हा चमू बनावा लागेल.
सो मेनी पीपल अक्रॉस द सेंचुरीज.
अनेक शतकापासूनच्या लोकांचं एकत्र टीम बनवली पाहिजे.
सो मेनी पीपल अक्रॉस स्पेस.
संपूर्ण जे विश्व आहे किंवा अवकाश आहे तेवढ्या लोकांसाठी.
नॉट जस्ट बुद्धिस्ट, सो मेनी अदर पीपल टू.
केवळ बौद्ध लोकांसाठीच नाही तर इतर लोकांसाठी सुद्धा.
वी आर पार्ट ऑफ अ वास्ट टीम.
खरं तर आपण एका मोठ्या विस्तृत अशा चमूचा घटक आहोत.
यस, वी बुद्धिस्ट, वी बिलीव द बुद्ध धम्म एक्सप्रेसेस द ट्रूथ व्हेरी क्लिअरली.
आपल्याला हे माहित आहे की बौद्ध धर्म जे सत्य आहे ते फार स्पष्टपणे अभिव्यक्त करतो, सांगतो.
वेदर आर गुड पीपल फ्रॉम मेनी रिलीजन्स अँड नो रिलीजन.
नो रिलीजन.
गुड पीपल फ्रॉम मेनी रिलीजन्स अँड फ्रॉम नो रिलीजन.
तर कितीतरी असे लोक आहेत की जे चांगले लोक आहेत, काही इतर धर्मांमधून पण आहेत, आणि ज्यांच्याकडे ज्यांना धर्म नाही ते लोक सुद्धा चांगले आहेत.
वो वर्किंग, वो ट्राइंग टू सर्व समथिंग ग्रेटर दॅन आवरसेल्व्स.
आणि आपण सगळेच मिळून आपल्यापेक्षा जे काही मोठं आहे त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
वी आर ट्राइंग टू ब्रिंग इनटू दिस वर्ल्ड अ करंट of dhammic energy.
आणि ह्या जगामध्ये धम्म शक्तीचा जणू काही प्रवाह आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
That can really transform the lives of people.
आणि ज्याच्या माध्यमातून लोकांचं जे जीवन आहे ते परिवर्तित होईल.
बाबासाहेब is a very great man.
बाबासाहेब फार महान व्यक्ती होते.
He was able to reignite the dhamma in India.
एक प्रकारे त्यांनी पुन्हा धम्माचं एकत्रीकरण भारतामध्ये केलेलं आहे.
I'm not a great man. You're probably not great men and women.
मी तेवढा महान व्यक्ती नाही, कदाचित तुम्ही सुद्धा फार महान स्त्री आणि पुरुष नसाल.
We've got our talents, we've got our abilities.
आपले काही बुद्धिमत्ता आहे, आपल्या काही क्षमता आहे.
Let's not boast about them.
खर तर त्याच्याविषयी जास्त असं गर्व करू नका.
Let's just put them at the service of the Dhamma.
आणि त्यांना धर्माच्या सेवेसाठी.
Let's get our faults out of the way.
आपण
get our faults out of the way.
आपल्या ज्या काही चुका आहेत त्या चुकांना त्याच्या मध्ये येण्यापासून बाजूला काढा.
That's our job.
आणि तेच आपलं काम आहे.
To put our talents at the service of the Dhamma.
आपली जी बुद्धिमत्ता आहे ती धर्माच्या सेवेसाठी लावणं.
To get our faults out of the way of the Dhamma.
आणि आपल्या ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरतांना धर्माच्या आड येण्यापासून बाजूला
काढा. So the stream of the Dhamma can flow in the world.
जेणेकरून धम्माचा हा प्रवाह आहे तो संपूर्ण जगामध्ये प्रवाहित होईल.
So the ship of the Dhamma can sail.
जेणेकरून धम्माची नौका आहे ती चालू शकेल.
Then we can help, we can contribute as individuals to carrying all across.
आणि त्यानंतरच एक व्यक्ती म्हणून सर्वांना पैत्री नेण्यासाठी काही ना काही आपण योगदान देतो.
So brothers and sisters, I hope you've got some idea of how we fulfill this first and greatest vow.
बंधू आणि भगिनींनो, मला अशी आशा आहे की काही ना काही कल्पना तुम्हाला ही प्रतिज्ञा आपण कशी पूर्ण करायची याची आलेली
असेल. खरं
तर आपण असं म्हणू शकतो की एक व्यक्ती कोणी इतरांना पैत्री नेत नाही.
इट्स द संघ दॅट कॅरीज पीपल अक्रॉस.
संघ लोकांना पैत्री नेत असतो.
बिकॉज व्हेन वी आर इन द संघ वी सेट आवरसेल्व्स असाइड.
जेव्हा आपण संघात असतो तेव्हा आपण स्वतःला बाजूला ठेवतो.
We serve something greater than ourselves.
आपल्यापेक्षा जे काही श्रेष्ठ आहे, मोठं आहे, त्याची आपण सेवा करतो.
Even in a situation like this, we have some experience of this.
आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण याचा काहीतरी अनुभव घेतो.
Right now, I'm very inspired.
सध्या मी फार प्रेरित आहे.
That's not my inspiration.
ठीक आहे, माझी प्रेरणा आहे.
It's as much your inspiration as my inspiration.
जशी ती तुमची प्रेरणा आहे अगदी तशीच ती माझी सुद्धा प्रेरणा आहे.
If you weren't responding to me, I couldn't speak.
जर तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर मी बोलू शकणार नाही.
It's the sangha, the inspiration is coming from amongst us.
आणि संघाच्या माध्यमातून एक प्रकारे ही प्रेरणा आपल्यामध्ये येत आहे.
It's my mouth moving.
केवळ माझं जो तोंड आहे हलत आहे.
But your ears are significant too.
परंतु तुमचे कान सुद्धा महत्वपूर्ण आहे.
That is sangha.
आणि हा संघ.
Today it's me speaking.
आज मी बोलत आहे.
Tomorrow will be you.
उद्या तुम्ही बोलत असाल.
But when we get out of the way and serve the Dhamma, we can carry beings across.
आणि जेव्हा आड येण्यापासून आपण बाजूला होतो, धम्माची सेवा करतो, तेव्हा आपण लोकांना पैत्री नेऊ शकतो.
So let us come together in sangha in this way.
आणि या पद्धतीने म्हणूनच बंधूंनो आणि बहिणींनो एकत्र येऊ या संघामध्ये.
Let's stop saying I.
आणि मी करणं थांबवा.
What we've got that's good, let us give it free.
आणि जे काही आपल्याकडे आहे ते अगदी मुक्तपणे द्या.
What we've got that's bad, let's take responsibility for that.
आणि जे आपल्याकडे चुका आहे किंवा वाईट आहे त्याची जबाबदारी घ्या.
But that we will find out more about tomorrow.
परंतु याच्याबद्दल अधिक आपण उद्या जाणून घेऊया.
नमो बुद्धाय. जय भीम.